जगात दोन रस्ते आहेत असे येशूने शिकवले. प्रत्येक व्यक्ती जन्मापासून पापाच्या रस्त्यावर असते. तो रस्ता नाशाकडे नेणार असतो. आदामापासून आपणा सर्वांना पापी स्वभाव मिळाला आहे. जो रस्ता स्वर्गाकडे घेऊन जातो त्या अरुंद रस्त्याने जा असे येशूने सांगितले. जेव्हा व्यक्ती आपल्या जीवनात येशूवर विश्वास ठेवते व त्याला अनुसरते तेव्हा त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होते. रुंद रस्त्याकडून तो अरुंद रस्त्यात प्रवेश करतो. जो स्वर्गाकडे जातो, जे अरुंद रस्त्याने जातात त्यांना स्वर्गात पापाविषयी न्यायनिवाडा नाही. जर तुम्हाला येशूचे अनुकरण करायचे असेल तर तुम्ही प्रार्थनेच्या द्वारे देवाबरोबर बोलू शकता. देवा, मी कबूल करतो की मी पापी आहे. माझ्या पापांची शिक्षा भोगण्याकरिता ख्रिस्त वधस्तंभावर मृत्यू पावला असा माझा विश्वास आहे. मला क्षमा कर व मला शुद्ध कर आणि मला तुझ्या कुटुंबातील जवळ येशूच्या मार्गाचे अनुकरण करायचे, जीवनाच्या मार्गात चालायचे आणि मृत्यूनंतर स्वर्गात तुझ्याबरोबर राहायचे आहे. हे देवा, मी तुझा आभारी आहे. जर तुम्ही प्रामाणिकपणे येशूवर विश्वास ठेवलात आणि प्रार्थनेच्या द्वारे अशा रीतीने बोललात तर ज्या ठिकाणी शांती व आनंद आहे अशा अरुंद रस्त्यात तुम्ही प्रवेश कराल.